नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता। या असत काय मुखेल खबरो। केंद्रीय मंत्री येरादारी रस्तो आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी फाल्यां नव्या जुवारी पुलाचेर जावपी आयफल टावर प्रेरित निरीक्षण टावर आणि व्हिविंग गॅलरीची बुन्यादी व्हर्च्युअल स्वरुपात घालतले। जण एक भारतीयान दायज सांबाळून दवरपाची गरज असा असे मत राजभवनात झाल्या कार्यावळीत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उक्तायला। राजभवनाच्या लॉनात स्थापन केल्या बोनसाय बागेक विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी भेट दिवची असे राज्यपाल पी एस श्रीधन पिल्ले हांनी आवाहन केला। गोयातले नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च हांगा आज ध्रुवीय भवन आणि सागर भवनाचे उक्तावण पृथ्वी विज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग हांच्या हस्तुकी झाले। कोकणी कार्यकर्तो एंथनी वाज हांका 2024 वर्षाचो मोहिनी यादस्तीक पुरस्कार जाहीर। कोकणी साहित्यकार दिनकर मुनकुंडे हांका आज सकाळी आयले मरण। आता पुराय खबरो। केंद्रीय मंत्री येरादारी रस्तो आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी फाल्यां नव्या जुवारी पुलाचेर जावपी आयफल टावर प्रेरित निरीक्षण टावर आणि व्हिविंग गॅलरीची बुन्याद चिखली सभाघरात सांजेच्या सवरांचेर व्हर्च्युअल स्वरुपात घालतले। या टावरा खातीर 270.07 कोटी रुपया इतलो खर्च येतलो। हो प्रकल्प भौशीक खासगी भागीदारी या तत्वाचेर बांदतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या। अशा पद्दतीचो देशातलो हो पहिलोच प्रकल्प। 2.5 वर्षात या प्रकल्पाचे काम पुराय जातले। आमच्या भारत देशाकडे गिरेस्त संस्कृताय तशेंच इतिहासीक दायज आसा। तशेंच प्राचीन आयुर्वेदा उपचार पद्दत, गणितशास्त्र, खगोलशास्त्र, वास्तुशास्त्र, वेगवेगळी कला कुशळटाय हातून भारत जगात पहिल्या पांवड्यार आसा। ह्या खाशेलेपणाक लागून जग भारताकडे सन्मानान पळयता आनी हाकाच लागून जण एक भारतीयान ही दायज सांबाळून दवरपाची गरज आसा अशें मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी उक्तायलां। उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांच्या हस्तुकी चिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत तशेंच आयुर्वेदाचे जनक आचार्य चरक हांच्या पुतळ्याचे आयज अनावरण जाले। हे शिवाय वामन वृक्ष कला उद्यान ह्या 1008 बोनसाय झाडां आशिल्ल्या गार्डनाचे उक्तावण जाले त्या वेळार ते उलयताले।
दिस इज अ व्हेरी स्पेशल ओकेजन, दिस इज स्पेशल ओकेजन बिकॉज फर्स्ट इट हॅज हॅपन्ड इन ग्लासगो, व्हेरी इनोव्हेटिव्ह, सेटिंग अ न्यू बेंचमार्क, अँड वी आर सेलिब्रेटिंग टुडे those who epitomized knowledge. Charak was royal physician in Kushan kingdom. Charak is known as father of medicine, and Charak authored Charakshila. It is a foundational text for Ayurveda. The other one, Sushrut, father of surgery. Then I had the occasion to see what we had put in paintings, surgical instrument during those days, so forward looking. And we must always remember Sushrut was a disciple of Dhanvantri, another celebrated name.
भारत देश आतंकवादाक कसोच खपवून घेवचो ना। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला दुस्मनांक चौक उतर दिवपाक भारत सक्षम आसा अशें उपराष्ट्रपतीन म्हळें। ह्या निमतान उलयतना राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्ले हांणी आपल्या प्रवासाची माहिती दिली। गोंयचो राज्यपाल म्हणून पदभार स्विकारल्यापासून राज्यातल्या लोकांमेरेन पावपा खातीर गोंय ग्राम संपूर्ण यात्रा, सैमीक दायज यात्रा, द्वीप परिचय यात्रा आनी गोंय गिर्यारोहण यात्रा अशी जायती यात्रा केल्यात आनी ताचे वरवीं राज्यातल्या गांवगिऱ्या आनी शारांतल्या दोनूय वाठारांनी भेट दिवन लोकांकडेन संपर्क साधला अशें तांणी सांगले। बोनसाय ह्या झाडाचो प्रकाराचो जनक जपान न्हय जाल्यार भारत आसा अशें तांणी सांगले। बौद्ध धर्मियांनी बोनसाय ह्या झाडाचो प्रकार चीनाक व्हेले उपरांत ताचें हेर विस्तारीकरण थंय जालें अशें राज्यपालान सांगलें। बेगीनूच ती भारतातली सगळ्यांत व्हडली बाग जातली। राजभवनाच्या लॉनात स्थापन केल्ल्या बागेक विद्यार्थी शिक्षक आनी पालकांनी भेट दिवची अशें राज्यपालांनी आवाहन केलें। आयुर्वेद कॅन्सर तशेंच किडनीच्या दुयेंसाचेर मात करपाची ताक दवरता। ही उपचार पद्दत फुडारात गोंयच्या सगळ्या हॉस्पिटलांनी सरकार गोंयकारांक उपलब्ध करून दितले। आचार्य चरक आणि ऋषी सुश्रुत हांणी बरयल्या पुस्तकांचो आपण अभ्यास केला, तातून वेगवेगळ्या प्रकारचे रोग आणि वखदी वनस्पत हाचे वर्णन असा असे ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले। ह्या कार्यावळीक रिता श्रीधरन पिल्लय, खासदार सदानंद शेट तानावडे, श्रीपाद नायक, वीज मंत्री सुदीन ढवळीकार, भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, आमदार जेनिफर मोन्सेरात तशेंच हेर मानेस्त हजर आशिल्ले। उपरांत उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी आयज ICAR सेंट्रल कोस्टल एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे CCARI हांगाच्या शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांकडेन संवाद साधताना शेतकऱ्यांच्या भूमिकेत मुळावो बदल करचो, पिकाच्या उत्पादना परस मुखार सरून पुराय शेतकी मोल साखळीचे मार्केटिंग ते मोल जोडप मेरेन मालकी घेवची, तशेंच तळागळातल्या नवनिर्माण आणि आर्थिक उदरगत चालीक लावपी शेतकी उद्योजक हाची गरज असा असो उलो मारलो।
Agro production only. In all facets of agro economy, its production, its marketing, its value addition, the farmer must have a very high share. Aur avashyakta kya hai? Entrepreneurs from farming community. Main unko kehta hu agripreneurs. This country must have by millions agripreneurs.
शेतकी संबंधित उद्योगाविषयी त्यांनी नद्रेक हाडलें की शेतकार प्रक्रिया वा विपणनात वाटो घेना जाल्यार ग्रामीण अर्थव्यवस्थेक त्रास जाता. शेतकारांनी फक्त दूध विकचे न्हय तर धंय ताक गोड पदार्थ आणि आयस्क्रीम तयार करून विकचे अशें सांगून पूर्विल्ल्या भारतातल्या स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थे कडेन परतुपाचे आवाहन ताणी केले. भारताच्या ध्रुवीय आणि दर्या संशोधन क्षमतेक महत्वपूर्ण चालना दितना गोव्यातल्या नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च म्हणजे NCPOR हांगा आज ध्रुवीय भवन आणि सागर भवनाचे उक्तावण पृथ्वी विज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग हांच्या हस्तुकी झाले. महासागर आणि हवामान बदलाच्या भूराजकीयतेचे जागतिक लक्ष केंद्रित करून मंत्र्यांनी भारताच्या ब्लू इकॉनॉमीक मुखार भरपाक आणि खोल महासागर मोहिमेक तेको दिवपाक NCPORची धोरणात्मक भूमिका अधोरेखित केली.
What is also important for us today is that world is seized of what is being popularly described as geopolitics of ocean. So I think in the years to come, more and more we will be talking about people crossing the border. And when we talk in the terms of geopolitics of oceans or the geopolitical aspects of India's positioning vis-a-vis the rest of the world, the role of an institute like this becomes all the more important, not in the terms of only the polar or the ocean research, but also in contributing to the future economy of the country. And thereby also contributing to what the Prime Minister Modi fondly keeps referring to as Viksit Bharat for 2047.
यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. राज्यातल्या सिवेजाची येरादारी करपी टँकरा खातीर आता नोंदणी करप गरजेचे. हे खातीर 5,000 रुपयांचे नोंदणी शुल्क आसतले. हे विशीची अधिसुचोवणी अर्थ खात्यान जारी केल्या. तशेंच सिवेज टँकर आता थारावीक रंगाचेच आसप गरजेचे आसतले. सिवेज टँकर हळदुव्या रंगाचो आसपाक जाय. तशेंच टँकराच्या फुडल्यान आनी दोनी वट्यां सिवेज टँकर अशें बरोवप सक्तीचे. तशेंच मल्ला निसरण प्रकल्प म्हळ्यार STBतल्यान प्रक्रिया केल्ल्या उदकाची येरादारी करपी टँकरांक 5वो रंग आसपाक जाय. ह्या टँकराच्या मुखार आनी दोनी वटेन ट्रिटेड सिवेज टँकर अशें बरोवप सक्तीचे आसा. ह्या पयली सिवेज टँकरांतल्यान पिवपाच्या उदकाची पुरवण करपाचे जाल्ले गैरप्रकार बंद करपा खातीर ही उपाय येवजण सरकारान केल्या. कोंकणी साहित्यकार दिनकर मुरकुंडे हांकां आयज सकाळी मरण आयले. तांचे फाटल्यान तांची साहित्यीक घरकान्न दिपा मुरकुंडे आनी लग्न जाली धूव रमा समीर पाटील असो परिवार आसा. तांच्या कुडीचेर निमणे संस्कार आयज पणजेंतल्या सांतिनेज मसणभुंयेंत जाले. मुरकुंडे हे मूळचे वेपारी, मात तांणी वेवसायांत गुंतनासतना लेगीत आपले साहित्यीक प्रतिभेची वाढ केली. कविता, निबंध लेखन, स्तंभलेखन ह्या सारख्या विंगड विंगड साहित्यात तांणी योगदान दिलां. बांबू आणि मिऱ्यांची लागवड हे विशीं तांणी बरयल्ली पुस्तकां खूप लोकप्रिय जाली. बालगीताचे तांणी बरयल्ली गीता भुरग्यांची आनी सरभरस व निबंध संग्रह आसा. कोंकणी कार्यकर्तो एंथनी वाझ हांकां 2024 मोहिनी यादस्यक पुरस्कार जाहीर केला. हो पुरस्कार म्हालगडे लेखक आनी सुटके झुजारी सर्गेस्त नागेश करमली हांची घरकान्न सर्गेस्त मोहिनी हांचे यादीक दितात. हो पुरस्कार कोंकणी भास, साहित्य, चळवळ आनी शिक्षणात उल्लेखनीय योगदान दिवपी कोंकणी फुडाऱ्यांक आनी कार्यकर्त्यांक भेटयतात. एंथनी वाझ हांणी कोंकणी नाट्यमार वावर केला. गोंय आनी मुंबयत 15 परस चड तियात्रांनी तांणी काम केलां. कोंकणी नाटकां आनी चित्रपटांनी तांणी काम केलां. कोंकणी राजभास करपा खातीर 555 दिसांच्या राजभास चळवळीत तांणी सक्रियपणान वांटो घेतिल्लो. कोंकणी साहित्यात तांणी सुख आनी दुख आनी कीड ही दोन नाटकां तशेंच राखणो ही कादंबरी बरयल्या. नाटकां आनी कविता बरोवपाची तांकां खूब आवड आसा. लोककलेच्या प्रचारा खातीर तांणी नीज कला केंद्र ह्या संस्थेची स्थापणूक केली आनी पुराय गोंयांत कोंकणी लोककला कार्यावळी घडोवन हाडिल्ल्यो. कोंकणी भाशा मंडळ ह्या संस्थेतूय तांणी काम केलां. फुडल्या 2 ते 3 दिसांत केरळात पावसाळो तयार जावपा खातीर परिस्थिती अनुकूल जावपाची शक्यताय आसा. ह्या काळांत दक्षिण कोकण गोंय दर्यादेगेर उदेंत मध्य अरबी दर्याचेर उण्या दाबाचो वाठार तयार जावं येता. आयज सकाळी 8:30 वरांचेर तो थंयच उरला. तो फुडल्या 36 वरांत चडसो उत्तरेकडेन वचून उण्या दाबाच्या वाठारांत विकसीत जावपाची शक्यताय आसा आनी उपरांत ताची तीव्रता आनीक वाडटली. उत्तर आनी दक्षिण गोंयांत कांय सुवातींनी दडकांनी पावस पडपाची शक्यताय आसा आनी वारें वराक 30 ते 40 किलोमीटर ते 50 किलोमीटर वेगान व्हांवपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. केंद्रीय मंत्री येरादारी रस्तो आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी फाल्यां नव्या जुवारी पुलाचेर जावपी आयफल टावर प्रेरीत निरीक्षण टावर आनी व्हिविंग गॅलरीची बुन्यादी व्हर्च्युअल स्वरुपांत घालतले. जण एक भारतीयान दायज सांबाळून दवरपाची गरज आसा अशें मत राजभवनांत जाल्ल्या कार्यावळींत उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी उक्तायलां. राजभवनाच्या लॉनात स्थापन केलेल्या बॉनसाय बागेक विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी भेट दिवची असे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांनी आवाहन केला. गोव्यातले नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च हांगा आज ध्रुवीय भवन आणि सागर भवनाचे उक्तावण पृथ्वी विज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग हांच्या हस्तुकी झाले. कोकणी कार्यकर्तो एंथनी वाझ हांकां 2024 वर्षाचो मोहिनी यादस्तीक पुरस्कार जाहीर. कोकणी साहित्यकार दिनकर मुनकुंडे हांकां आयज सकाळी आयले मरण. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.